दोन शमुएल अध्याय तीन। शौलाचे घराणे व दाविदाचे घराणे यांच्यामध्ये फार दिवस युद्ध चालू राहिले। दाविद प्रबल होत गेला व शौलाचे घराणे निर्बल होत गेले। हेब्रोन येथे दाविदास पुत्र झाले ते हे इज्रेलिन अहिनवाम हिच्यापासून त्यास अम्मोन झाला, हा त्याचा ज्येष्ठ पुत्र। कर्मेली नाबालाची स्त्री अभिगईल हिच्यापासून त्यास किलाब झाला, हा त्याचा दुसरा पुत्र। गशुराचा राजा तल्मय याची कन्या माका हिच्यापासून त्याला तिसरा पुत्र अबशालोम झाला। हग्गिथीपासून चौथा पुत्र अदोनिया झाला। अबिटलेपासून पाचवा पुत्र शफाट्या झाला आणि दाविदाची स्त्री एगला हिच्यापासून सहावा पुत्र इथराम झाला। हेब्रोन येथे दाविदास जे पुत्र झाले ते हे शौलाचे घराणे व दाविदाचे घराणे यांच्यामध्ये जो कलह माजला होता त्यात शौलाच्या घराण्यास अब्नेराचे पाठबळ होते। शौलाची एक उपपत्नी होती, ती अय्याची कन्या असून तिचे नाव रिस्पा असे होते। इश बोशेथाने अब्नेरास विचारिले, तू माझ्या बापाच्या उपपत्नीपाशी का गेलास? इश बोथेशाचे हे शब्द ऐकून अब्नेरास क्रोध आला व तो त्यास म्हणाला, मी काय कुत्र्याचे डोके आहे? मी काय यहुदाच्या पक्षात आहे? आज तुझा बाप शौल याचे घराणे आणि आप्तजन याजवर मी दया करीत असून तुला दाविदाच्या हाती लागू दिले नाही, आणि तू आज ह्या बायकोच्या संबंधाने मला दोष देत आहेस काय? मी शौलाच्या घराण्याकडून राज्य हिसकावून घेईन आणि दाविदाची गादी दानापासून बैरशेव्यापर्यंत इस्रायल व यहुदा याजवर स्थापीन, अशी आणभाग परमेश्वराने केली आहे। तदनुसार मी त्याशी वर्तन केले नाही तर देव अब्नेराचे त्या मानाने किंबहुना त्याहूनही अधिक शासन करो। त्याच्याने अब्नेरास काही एक जबाब देववला नाही, कारण त्याचा त्याला धाक होता। अब्नेराने आपल्या नावाने दाविदाकडे जासूद पाठवून सांगितले, हा देश कोणाचा बरे? आणखी असेही सांगितले की आपण माझ्याशी सलोखा करा, सर्व इस्रायलांचे मन आपणाकडे वळवण्याच्या कामी मी आपणाला हात देतो। दाविदाने म्हटले, बरे, मी तुझशी सलोखा करीतो, पण एक गोष्ट तुला केली पाहिजे, तीही की तू मला भेटावयास येशील तेव्हा आपल्याबरोबर शौलाची कन्या मिखल हिला घेऊन येणार नाहीस, तर तुझी माझी भेट व्हावयाची नाही। दाविदाने शौलाचा पुत्र इश बोशेत याजकडे जासूद पाठवून सांगितले की माझी स्त्री मिखल, जी मी 100 पलिष्ट्यांच्या अग्रत्वचा देऊन घेतली, तिला मजकडे पाठवून दे। इश बोशेथाने लोक पाठवून तिचा नवरा लईशाचा पुत्र पाल्टीएल त्याच्यापासून तिला आणले। तिचा नवरा तिच्याबरोबर गेला, तो बहुरिमापर्यंत तिच्यापासून रडत गेला। तेव्हा अब्नेर त्यास म्हणाला, परत जा। मग तो माघारा गेला। मग अब्नेराने इस्रायलांच्या वडीलजनांशी बोलणे लाविले की दाविदाने आपल्यावर राज्य करावे अशी तुमची गतकाळी इच्छा होती, तर आता ती पूर्ण करा, कारण परमेश्वराने दाविदाविषयी म्हटले आहे की माझा सेवक दाविद ह्याच्याद्वारे मी आपले लोक इस्रायल ह्यास पलिष्ट्यांच्या व त्यांच्या सर्व शत्रूंच्या हातातून सोडवीन। मग अब्नेराने बन्यामिनी लोकांशी कानगोष्ट केली आणि इस्रायलास व बन्यामिनी लोकांच्या सर्व घराण्यास जे काही इष्ट वाटले ते दाविदाच्या कानावर घालण्यास तो हेब्रोनास देखील गेला। अब्नेर 20 पुरुष बरोबर घेऊन हेब्रोनास दाविदाकडे आला। तेव्हा दाविदाने अब्नेरास व त्याच्याबरोबरच्या लोकास मेजवानी दिली। अब्नेर दाविदास म्हणाला, मी आता जातो आणि सर्व इस्रायल लोकास माझ्या स्वामी महाराजांपाशी जमा करीतो, म्हणजे ते आपणाशी करार करतील। मग ज्यावर राज्य करावे अशी आपली इच्छा आहे त्या सर्वावर आपण राज्य कराल। दाविदाने अब्नेराची रवानगी केली व तो सुखरूप निघून गेला। इकडे दाविदाचे लोक यवाबाबरोबर लुटीच्या स्वारीवरून परत आले। त्यांनी मोठी लूट आणली। त्यासमयी अब्नेर दाविदाजवळ हेब्रोन येथे नव्हता, कारण त्याने त्यास निरोप दिला असून तो सुखरूप निघून गेला होता। यवाब व त्याच्याबरोबरचे सगळे सैन्य परत आले तेव्हा यवाबास लोकांनी सांगितले की नेराचा पुत्र अब्नेर राजाकडे आला होता, त्याची त्याने रवानगी केली व तो सुखरूप निघून गेला आहे। यवाब राजाजवळ जाऊन म्हणाला, आपण हे काय केले? अब्नेर आपणाजवळ आला होता त्याची आपण का रवानगी केली? तो हातचा पार निघून गेला। नेराचा पुत्र अब्नेर ह्यास आपण ओळखीत असालच। तो आपणास फसवावयास आणि आपली हालचाल व आपले एकंदर करणे सवरणे यांचा भेद घेण्यास आला होता। यवाब दाविदापासून निघून गेल्यावर त्यास नकळत यवाबाने अब्नेराकडे जासूद पाठवले आणि त्यांनी त्यास सिरा नावाच्या विहिरीपासून परत आणले। अब्नेर हेब्रोनास परत आला तेव्हा त्याशी एकांती बोलण्यासाठी म्हणून यवाब त्यास वेशीच्या आत घेऊन आला। तेथे आपला भाऊ असाएल ह्याच्या रक्तपाताचा सूड उगविण्यासाठी त्याने अब्नेराच्या पोटावर असा वार केला की तो प्राणास मुकला। पुढे दाविदाच्या कानावर ही गोष्ट गेली तेव्हा तो म्हणाला, नेराचा पुत्र अब्नेर ह्याच्या खुनासंबंधाने मी व माझे राज्य परमेश्वराच्या दृष्टीने सदा निर्दोषच असणार। तो दोष यवाबाच्या व त्याच्या सगळ्या पितृकुळाच्या माथी येऊ आणि यवाबाच्या वंशात स्त्रावी, महारोगी, काठी टेकीत चालणारा, तरवारीने पडणारा किंवा अन्नान्न करणारा असा कोणी ना कोणी असल्यावाचून राहणार नाही। यवाब व त्याचा भाऊ अभिषय यांनी अब्नेराचा वध केला, कारण त्याने त्यांचा भाऊ असाएल ह्यास गिबोनाच्या लढाईत मारिले होते। मग दावीद यवाबास व आपल्या बरोबरच्या सर्व लोकास म्हणाला, आपली वस्त्रे फाडा आणि गोंडताट नेसून अब्नेरापुढे शोक करीत चाला। दावीद राजा स्वतः त्याच्या तिरडीमागे चालला। त्याने हेब्रोन येथे अब्नेरास मूठ माती दिली। अब्नेराच्या कबरेपाशी राजा हेल काढून रडला, सर्व लोकही रडले। दाविदाने अब्नेरासाठी विलाप करून हे गीत म्हटले, मुढाप्रमाणे अब्नेरास मृत्यू प्राप्त व्हावा काय? तुझे हस्त बद्ध केले नव्हते, तुझ्या पायात बेड्या घातल्या नव्हत्या। अधर्म्यापुढे जसा कोणी पतन पावतो तसा तू पतन पावलास। हे ऐकून लोक त्याच्यासाठी पुन्हा रडू लागले। दिवस अजून थोडा उरला होता तेव्हा सर्व लोक दाविदाने अन्न खावे म्हणून त्यास आग्रह करण्यास आले, पण दाविद शपथ घेऊन म्हणाला, सूर्यास्तापूर्वी मी भाकर किंवा काही खाल्ले तर देव मला तसेच किंबहुना त्याहूनही अधिक शासन करू। सर्व लोकांच्या हे लक्षात आले व त्यास पसंत वाटले। राजा जे जे करी ते सर्व लोकांच्या मनास येई। ह्यावरून सर्व लोकांच्या व सर्व इस्रायल लोकांच्या लक्षात आले की नेराचा पुत्र अब्नेर याचा वध राजाकडून झाला नाही। राजा आपल्या सेवकास म्हणाला, आज इस्रायलातला एक सरदार, एक मोठा पुरुष पडला, हे तुम्हाला कळत नाही काय? मी एवढा अभिषिक्त राजा आहे तरी आज निर्बल आहे व हे सरुवेचे पुत्र मला फार भारी आहेत, पण परमेश्वर दुष्कर्म करणाऱ्यांचे त्यांच्या दुष्कर्मानुसार पारिपत्य करू।